आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षणाला मूल्य नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देणं गरजेचं असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी ऑनलाईन जाहीर होणार. मुंबईतल्या अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्याच्या सूचना. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत 29 मेपर्यंत वाढ. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाच्या विजेतेपदासाठी थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत. आता बातम्या विस्तारण. शिक्षणाला मूल्य नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देणं गरजेचं आहे, नाहीतर शिक्षण फक्त व्यक्तीचा अहंकार वाढवतं, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईत केलं. खार इथल्या रामकृष्ण मठ आणि मिशनच्या शताब्दी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात बांद्र्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात ते बोलत होते. रामकृष्ण मिशननं शाळांशी जोडून घेऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावं अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केल्या. रामकृष्ण मिशनच्या मुंबई केंद्रानं गरीब आणि वंचित महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करावं असं आवाहनही बैस यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. मंडळाच्या विविध संकेतस्थळांवर निकाल बघता येईल. गुण पडताळणीसह गुणपत्रिका छायाप्रतींसाठी 28 मेपासून 11 जूनपर्यंत संकेतस्थळावरच ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येतील. पुण्यातल्या कल्याणीनगरमधल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निर्धारित वेळेच्या पुढे सुरू असणाऱ्या पब आणि बारवरही कारवाई करणार असल्याचं शिंदे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. पुणे अपघात प्रकरणी आपण स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहोत. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. या प्रकरणातल्या सर्व दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. येत्या पावसाळ्यात मुंबईत कुठेही पाणी तुंबू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या असून महापालिका नालेसफाईचं काम युद्धपातळीवर करत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते आज नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईत 54,225 वाहनांद्वारे गाळ काढण्याचं काम सुरू आहे. हिंदमाता मिलन सबवे अशा पाणी साचणाऱ्या ठिकाणी 482 पंप लावले आहेत. समुद्राचं पाणी भरतीच्या वेळी नागरी भागात घुसून होणारं नुकसान लक्षात घेऊन 7 कोटी लिटर क्षमतेच्या भूमिगत टाक्या बसवल्या आहेत. मिठी नदी, जेके मेडिकल, बांद्रे कुर्ला संकुल, दहिसर नदी या ठिकाणी पाहणी करून नाले पूर्ववत करण्याचा सरकारचा मानस आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरड कोसळण्याचा धोका असलेली ठिकाणं निश्चित केली असून ती सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा जाळ्या लावल्या जातील. या भागातल्या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था एमएमआरडीच्या घरांमध्ये केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. रेल्वे हद्दीतली स्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाईल. नागरिकांनी आपल्या भागात राडारोडा किंवा कचरा असेल तर त्याचे फोटो महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर पाठवावेत, तो स्वच्छ केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील सर्व अकृषी वीज ग्राहकांचे सध्याचे वीज मीटर बदलून लवकरच स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. राज्यात कृषी पंपांच्या वीज जोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2,41,00,000 वीज ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर मोफत लावण्यात येणार आहेत. यामुळे सध्याच्या पारंपरिक मीटरचं रिडिंग घेणं, वीज बिल तयार करणं आणि ते वितरित करणं बंद होणार आहे. रिचार्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईनचे सर्व पर्याय खुले राहतील. मीटर रिचार्ज केल्यानंतर वीजपुरवठा सुरू होईल. यामुळे ग्राहक सेवा आणखी तत्पर होणार असल्याचं महावितरणनं कळवलं आहे. प्राप्तिकर विभागानं आज देशातल्या जवळपास 20 ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्याअंतर्गत नाशिकमधल्या एका सराफा दुकानातही छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्ताऐवज जप्त केले असल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला आरोपी भावेश भिंडे याच्या पोलीस कोठडीत महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 29 मे पर्यंत वाढ केली आहे. भिंडे याला 16 मे रोजी राजस्थानमधल्या उदयपूर इथं पोलिसांनी अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. भिंडे याच्या फर्मनं शहरात लावलेल्या इतर होर्डिंग्स प्रकरणी चौकशी करायची असल्यानं त्याच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली. घाटकोपर इथं 13 मे रोजी झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाच्या विजेतेपदासाठी आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. चेन्नई इथल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्वालालंपूर इथं झालेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. चीनच्या वांग झीही हिनं सिंधूवर 16-21, 21-5, 21-16 अशी मात करत विजेतेपद पटकावलं. लोकसभेच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आज आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मिर्झापूर, मऊ आणि बासगाव इथं सभा घेतल्या. कल्याणकारी हेतू आणि उद्दिष्टांमुळे देशातल्या नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपाप्रणीत रालोआ सरकारला निवडून देण्याचं ठरवलं असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग आणि वंचित घटकांसाठी असलेलं आरक्षण धर्माच्या आधारे कुठल्याही समुदायाला दिलं जाणार नाही असा पुनरुच्चारही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज हिमाचल प्रदेशात नाहन इथं प्रचारसभा घेतली. ही पहिलीच निवडणूक आहे जिथे काँग्रेसला संविधानाच्या रक्षणासाठी लढावं लागत आहे असं ते या सभेत म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केवळ 22 जणांचं 16 लाख कोटी रुपये इतकं कर्ज माफ केलं, पण मागच्या वर्षी हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्तीच्या काळात त्यांना केवळ 9,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देता आलं नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणार असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल 2 उमेदवारांची घोषणा केली. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून जे एम अभ्यंकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. गुजरातच्या राजकोट शहरात गेमिंग झोनला काल संध्याकाळी लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 27 पोहोचला आहे. यात 9 लहान मुलांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. गुजरात उच्च न्यायालयानं या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. याची सुनावणी उद्या होणार आहे. दिल्लीतल्या विवेक विहार परिसरातल्या काल एका बाल रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. एक बाळ आयसीयूमध्ये असून 5 बालकांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात शाहजहानपूर इथं काल रात्री भाविकांना घेऊन जात असलेल्या बसचा अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. काश्मीरच्या कुलगामा खोऱ्यात निपोरा इथं काल संध्याकाळी झालेल्या प्रवासी वाहन रस्त्यावर घसरून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आणि बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य मध्य आणि ईशान्येतल्या काही भागांमध्ये पुढे सरकला. विदर्भ आणि लगतच्या भागावरची चक्रीय परिस्थिती विरून गेली आहे. पुढचा आठवडाभर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. विदर्भात 29 मे पर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षणाला मूल्य नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देणं गरजेचं असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी ऑनलाईन जाहीर होणार. मुंबईतल्या अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्याच्या सूचना. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत 29 मे पर्यंत वाढ आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाच्या विजेतेपदासाठी थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।